आरोग्यम धन संपदा शत्रु बुद्धि विनाशाय दीप ज्योति नमोस्तुते दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोतीहार दिव्याला पाहुं नमस्कार दिवालावला देवा पाशी उजेड पडला तुळशी पाशी माझा नमस्कार सर्व देवांच्या पाया पाशी तिळाचं तेल कापसाची वात दिवा जळू दे सारी रात घरातली पीडा बाहेर जावो बाहेरची लक्ष्मी घरा देवो घरच्या सर्वांना उदंड आयुष्य लाभो सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हे आता कैलास राणा शिवचंद्र मौळी वणिंद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हारी वीण शंभो मज कोण तारी मोरया मोरया मी बाळ कान्हे तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बा तू घाल पोटी ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या ठिकाणी निज रूप तुझे ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तिथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र तिथे नांद तो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी जय जय रघुवीर समर्थ जय रघुवीर समर्थ